नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 20 जुलै गुरुवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 2013 ते 2023 दरम्यान तब्बल 125 शस्त्र परवानांचे वाटप झाल्याची माहिती उजेडात आली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि अभिजित राऊत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक तर अमन मित्तल यांच्या 10 महिन्यांच्या कार्यकाळात 9 जणांना शस्त्र परवाने देण्यात आले आहे. शहरात अमृत योजनेचे कनेक्शन देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र योग्य नियोजन नसल्याचे रोज कुठे ना कुठे अमृतच्या पाण्याची नासाडी होत आहे. कधी चाचणीच्या नावाखाली तर कधी घरांपर्यंत पाणी देण्यात आले, पण कनेक्शनची जोडणी न झाल्याने पाण्याची नासाडी होत आहे. शहरात बुधवारी दिवसभर रिपरिप पावसाने जलजीवन विस्कळीत झाले होते. व्यावसायिकांवर तर मोठा प्रश्न उभा राहिला होता. हॉकर्सवर तर उपासमारीची वेळ आली होती. या पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान शहरात ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्याने चिखल झाल्याने रहिवाशांचे मोठे हाल झाले होते. यावरसह चोपड्याकडे जाणाऱ्या बस सेवेच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून शुक्रवारपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. यापुढे या बस सेवेला टॉवर चौकाऐवजी जुन्या बस स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनने बुधवारी चांगलाच जोर धरला असून विदर्भ मराठवाड्यासह कोकणाला अक्षरशः झोडपून काढला आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कठोर कायदा करण्यात येईल व तो याच पावसाळी अधिवेशनात आणला जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत केली. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अशातच सर्वसामान्यांशिवाय काही सेलिब्रिटी सुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीला धावून येत आहे. अभिनेता रणदीप हुडाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओमध्ये तो एका स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसोबत हरियाणातील पूरग्रस्त परिसरातील लोकांची मदत करताना दिसतोय. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.